आई म्हणाल्या, खूप लोकांची अशी समजूत आहे की हे व्रत करताना नियमांची काही बंधनं नाहीत, परंतु ही त्यांची चुकीची समजूत आहे. वैभव लक्ष्मी व्रत हे लक्ष्मीदेवीचं व्रत आहे. ते 11 किंवा 21 शुक्रवार करायचं असतं. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचं उद्यापन करायचं. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याचप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा, पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. त्यानंतर 7 कुमारिका किंवा सुवासिनींना हळद लावून त्यांना भेट म्हणून वैभव लक्ष्मी व्रताची कृणाल कंपनीनं काढलेली प्रत्येकी 1-1 ध्वनिपीत द्यावी, खिरीचा प्रसाद द्यावा. नंतर वैभव लक्ष्मी देवीच्या तस्बिरीला नमस्कार करायचा. श्री लक्ष्मी देवीचं हे स्वरूप वैभव आणि समृद्धी प्रदान करणारं आहे. श्री लक्ष्मी देवीला नमस्कार केल्यानंतर तिची प्रार्थना करायची की हे आई वैभव लक्ष्मी, मी अंतःकरणपूर्वक तुझं व्रत केलेलं आहे, माझं आणि माझ्या कुटुंबियांचं कल्याण कर, माझ्या इच्छा पुऱ्या कर, निर्धनांना धन दे, निपुत्रिकांना संतान दे, सौभाग्यवतींचं सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, आम्हा सर्वांवर तुझ्या मायेची पाखर सदैव राहू दे, असं म्हणून वैभव लक्ष्मीला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा. आईंच्या तोंडून वैभव लक्ष्मी व्रताचा विधी ऐकल्यावर शीलवतीनं डोळे मिटले आणि त्याच क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण आईंच्या सांगण्यानुसार विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीनं त्याचं उद्यापन करीन. मनात संकल्प करून शीलवतीनं जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणीच नव्हतं. तिला आश्चर्य वाटलं की आई गेल्या कुठं. ती आई म्हणजे दुसरी कोणी नसून साक्षात जगन्माता श्री लक्ष्मी देवीच होती. शीलवती लक्ष्मी मातेची भक्त होती. आपल्या भक्ताला मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्ष लक्ष्मी माताच आईंच्या रूपानं शीलवतीच्या घरी आली होती. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून मनातल्या मनात ती जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी असा जप करू लागली. संध्याकाळ झाल्यावर दिवे लागणीच्या वेळी स्वच्छ हातपाय तोंड धुवून पूर्वेकडे तोंड करून शीलवती बसली. घरात पूर्वी खूप सोन्याचे दागिने होते, पण वाईट मार्गाला लागून तिच्या पतीनं ते सर्व गहाण टाकले होते. आता फक्त नाकातली चमकीच काय ती शिल्लक होती. ती नाकातून काढून तिनं ती वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिनं तांदळाची एक रास केली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा तांब्या ठेवला. त्यावर चमकी ठेवलेली वाटी ठेवली. नंतर आईंनी जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिनं वैभव लक्ष्मी व्रत केलं. घरात खडी साखर होती, तिचा प्रसाद केला. पतीला जेव्हा तो प्रसाद तिनं दिला त्या क्षणापासून तिच्या पतीच्या स्वभावात फरक पडू लागला. त्या दिवशी पतीशी तिचा विवाद झाला नाही, तो अगदी शांत झाला. तिला खूप खूप आनंद वाटला. पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीपूर्वक तिनं 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत केलं. 21व्या शुक्रवारी आईंनी सांगितल्याप्रमाणे व्रताचं उद्यापन करून 7 सुवासिनींना तिनं कृणाल कंपनीनं काढलेल्या वैभव लक्ष्मी व्रताची प्रत्येकी 1 ध्वनिफीत भेट म्हणून दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील तस्विरीला तिनं नमस्कार केला. अशा रीतीनं शास्त्रोक्त आणि विधीपूर्वक शीलवतीनं व्रत केलं. तत्काळ तिला त्याचं फळ मिळालं. तिच्या पतीला वाईट संगतीमुळे जे अपयश आलं होतं ते अपयश हळूहळू धुतलं गेलं. तो नव्या उमेदीनं पुन्हा कामाला लागला. पुन्हा त्यानं धंद्यात आपला जम बसवला. वैभव लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळून तो स्थिरस्थावर झाला. लवकरच त्यानं शीलवतीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून आणले. घरात पैशाची रेलचेल झाली. तो पुन्हा भाविक बनून पूजा अर्चा करू लागला. घरात पूर्वीप्रमाणेच सुखशांती नांदू लागली. वैभव लक्ष्मी व्रताचे हे शीलवतीला मिळालेलं फळ पाहून शेजारपादारच्या स्त्रियाही प्रभावित झाल्या आणि त्यांनीही हे व्रत करण्यास सुरुवात केली. हे आई लक्ष्मी, शीलवतीच्या व्रतानं प्रसन्न होऊन तू जसं तिला फळ दिलंस तसंच फळ तू सर्वांना दे. सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. सर्वांना सुखशांती समाधान दे. जय श्री लक्ष्मी देवी, जय श्री लक्ष्मी देवी, जय श्री लक्ष्मी देवी. भक्त बंधू भगिनींनो, शीलवतीनं केलेल्या वैभव लक्ष्मी व्रताची कथा तुम्ही ऐकलीत. शीलवतीप्रमाणेच ज्या स्त्रियांनी हे व्रत केलं त्यांचे अनुभव आता मी तुम्हाला ऐकवतो. कांदिवली मुंबईच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या श्रीमती विजया जाधव म्हणतात, मी आणि माझे पती सुभाष यांची एका सिरियलच्या सेटवर प्रथम भेट झाली. त्या सिरियलचे ते लेखक होते आणि मी त्या सिरियलमध्ये काम करत होते. या भेटीचं बघता बघता प्रेमात रूपांतर झालं आणि आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला. या आमच्या आंतरजातीय विवाहाला माझ्या घरच्यांनी विरोध केला, पण सुभाषचा निर्णय आणि माझा त्यांच्यावरील विश्वास पक्का होता. आम्ही विवाहबद्ध झालो. तो काळ आमच्या संघर्षाचा होता. आमची कंपनी जरी नावाजलेली असली तरी आम्हाला मिळणारं वेतन अतिशय कमी होतं, त्यामुळे घरात ओढाताण होत असे. मला तर लग्नानंतर फक्त संसार करायचा होता, पण ओढाताण होऊ नये म्हणून मी काही दिवस तरी त्या कंपनीत काम करायचा निर्णय घेतला. आम्ही दोघंही पैसा मिळवण्यासाठी खूप मेहनत करत असू आणि सुखी संसाराची स्वप्न पाहत असू. कधीकधी सुभाष त्राग्यानं हा व्यवसाय सोडून घरी परत जाण्याचा विचार करीत तेव्हा मीच त्यांना धीर देत असे, कारण ते उत्तम लेखक होते आणि आज ना उद्या त्यांना लेखक म्हणून प्रसिद्धीही मिळेल याची मला खात्री वाटे. पण नुसतं तसं वाटून काय उपयोग होता? आमच्या आर्थिक समस्या तर वाढतच चालल्या होत्या. तशात आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घराचा आमचा लिव्ह इन लायसन्सचा करार संपुष्टात आला होता आणि दुसऱ्या घरासाठी पुन्हा वणवण फिरायची पाळी आमच्यावर आली. त्याच वेळेला माझी मैत्रीण पूनम मला भेटली. ती माझी जीवाभावाची मैत्रीण असल्यानं मी तिला माझी व्यथा सविस्तर सांगितली. तिनंही ती शांतपणे ऐकून घेतली व मला म्हणाली, बिजू, वैभव लक्ष्मीचं व्रत का नाही करत तू? मी ते केलं म्हणून सांगते बरं, तू ते कर, तुझ्या सगळ्या व्यथा सगळ्या अडचणी दूर होतील. ते कसं करायचं असं विचारताच ती मला आपल्या घरी घेऊन गेली. तिनं मला शास्त्रोक्त पद्धतीनं वैभव लक्ष्मी व्रत कसं करायचं ते सांगितलं. मी घरी आले. उत्सुकतेनं त्याच आठवड्यात येणाऱ्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी व्रताला प्रारंभ केला आणि त्याची सूचिन्ह दिसू लागली. आम्ही राहत असलेल्या कॉलनीतच भाडे तत्वावर का होईना, पण दुसरा चांगला प्रशस्त फ्लॅट आमच्या बजेटमध्ये आम्हाला मिळाला. जसजसे दिवस जात होते तसतशा उत्तरोत्तर चांगल्या घटना घडू लागल्या. या मुदतीतच सुभाषना भागीदारीत सिरियल करावी असं वाटलं. लगेच त्याचं कामही सुरू झालं. आता आमची दुसरी मालिकाही सुरू होईल. आज आम्हाला खाण्यापिण्याची कपड्या लत्त्याची राहण्याची कसलीच अडचण नाही आणि हे सारं मी केलेल्या वैभव लक्ष्मी व्रताचं फळ समजते. तुम्हीही अतिश्रद्धेनं हे व्रत करा. श्री लक्ष्मी माता नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईल आणि तुमची सारीच्या सारी संकट दूर करील. लोणावळ्याच्या सौ गुप्ते यांचा अनुभवही असाच बोलका आहे. त्या म्हणतात, माझे पती आणि मी व्यवसायानिमित्त मुंबईत राहत होतो. तर आमची एकुलती एक लहान मुलगी शिक्षणासाठी म्हणून आपल्या आजी आजोबांकडे लोणावळ्याला राहत होती. मला माझ्या मुलीची खूप आठवण यायची. मी नेहमी माझ्या पतींना सुचवत असे, आपण लोणावळ्याला एखादा लहानसा व्यवसाय सुरू केला तर? पण व्यवसायाला लागणारं भांडवल आपण कुठून उभं करणार, असा प्रतिप्रश्न टाकून ते माझं म्हणणं उडवून लावत. मला खूप वाईट वाटायचं, पण मार्ग मात्र सापडत नव्हता. एकदा अशीच मुलीच्या आठवणीनं त्रस्त असता माझी बहीण माझ्याकडे आली व मला म्हणाली, अगं मी वैभव लक्ष्मीचं व्रत करत होते, त्याचं उद्याच्या शुक्रवारी उद्यापन आहे, तेव्हा तू माझ्याकडे पूजेला ये. मी तिच्याकडे उद्यापनाला गेले तेव्हा इतर स्त्रियाही तिथं आल्या होत्या. माझ्या बहिणीनं व्रत कसं करायचं ते मला समजावून सांगितलं. मी वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात केली आणि चौथ्या शुक्रवारीच माझ्या लोणावळ्याच्या नणंदेकडून यांना निरोप आला की लोणावळ्यालाच एक व्यवसाय सुरू करायचा आहे, तेव्हा येऊन भेटा. हे ताबडतोब लोणावळ्याला गेले. आज लोणावळ्याला मुंबई पुणे मार्गावर आम्ही धाबा टाकला आहे आणि लोणावळ्याला आलो तेव्हा मनात थोडी धाकधूक होती, परंतु श्री लक्ष्मीच्या कृपेनं आमचा हा नवा व्यवसाय छान छान चालला आहे. तुम्हीही वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प करून आपले मनोरथ सिद्धीस न्या. गिरगाव ठाकूरद्वार येथे राहणाऱ्या सौ अरोंदेकर आपल्या पत्रात म्हणतात, माझ्या घरी मी, माझे पती, दोन मुलगे व धाकट्या मुलाची पत्नी व मुलगी असे सर्व एकत्र आनंदात राहत होतो. माझं दुःख एकच, ते म्हणजे फारसं शिक्षण न झाल्यामुळे माझ्या मोठ्या मुलाला चांगली नोकरी नव्हती, त्यामुळे त्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्याच काळजीत असताना माझ्या एका मैत्रिणीनं मला वैभव लक्ष्मी व्रत करायला सांगितलं. काही ना काही कारणास्तव माझ्याकडून ते झालं नाही. घरात थोड्या कुरबुरी सुरू झाल्या, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होऊ लागली. मी अगदी धास्तावून गेले बरं. मला माझ्या मैत्रिणीनं सांगितलेल्या व्रताची आठवण झाली. तो दिवस शुक्रवारचा होता. मी घाईघाईनं सर्व तयारी केली आणि पूजेला प्रारंभ केला. काही दिवसातच त्या व्रताची मला चांगली प्रचिती आली. घरातील अशांत वातावरणात हळूहळू बदल झाला. पुन्हा आम्ही आनंदात एकत्र राहू लागलो. एकदा मी माझ्या घरी लक्ष्मी व्रताची सांगता करत होते एवढ्यात अचानक माझ्या मुलाचा मित्र गोव्याहून आला. मी त्याला लक्ष्मीचा प्रसाद दिला आणि मुलगा घरी येईपर्यंत बसायला सांगितलं. एवढ्यात मुलगा घरी आला. त्यानं आपल्या मित्राची चौकशी करताच त्यानं सांगितलं की गोव्यात म्हापशाला त्यानं एक हॉटेल चालवायला घेतलंय. त्याच्या इतर व्यवसायांमुळे त्याला त्या हॉटेलकडे पाहण्यास पुरेसा वेळ नाही, तेव्हा माझ्या मुलानं ते सांभाळावं. त्या हॉटेलमध्ये भागीदार म्हणून त्यानं माझ्या मुलाला घेतलं. माझ्या मुलानं त्याला संमती दिली. सुरुवातीला शंका होती, पण श्री लक्ष्मी कृपेनं माझ्या मुलानं त्या हॉटेलचा चांगलाच जम बसवलाय. ही सर्व मी केलेल्या श्री वैभव लक्ष्मी व्रताचीच परिणीती होती. त्यामुळे या व्रतावरील माझा विश्वास अधिकच दृढ झाला. रत्नागिरी येथे राहणाऱ्या सौ मलुष्टे म्हणतात, वैभव लक्ष्मी व्रताविषयी मी बऱ्याच मैत्रिणींकडून ऐकलं होतं, परंतु ते व्रत कसं करावं ते मला माहीत नव्हतं आणि जुजबी माहितीवर ते व्रत करण्यास माझं मन धजत नव्हतं. समजा आपण तसं ते व्रत केलं आणि उलटाच परिणाम झाला तर? सुदैवानं मला माझी एक मैत्रीण भेटली. तिला मी सहज विचारलं, काय ग तुला वैभव लक्ष्मी व्रताची माहिती आहे का? तर ती म्हणाली, हो अगं मी सुद्धा ते व्रत केलंय. तिने व्रताची संपूर्ण माहिती दिल्यानंतर मीही व्रत सुरू केलं. हे सर्व सव्यापसव्य करण्यामागे एक कारण होतं. माझ्या मिस्टरांचा आंब्याचा मोठा व्यापार होता. वर्षाकाठी 2-2.5 लाखांची उलाढाल होत असे, पण गेल्या वर्षी अचानक झालेल्या वादळामुळे खूप नुकसान सोसावं लागलं. तशात आधीची येणीही वसूल झालेली नव्हती. माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलगाही चांगला होता, हे स्थळ हातून जाऊ द्यायचं नव्हतं. तशा मुलाच्याही फारशा अटी नव्हत्या, पण एकुलती एक असल्यानं मुलीचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे अशी यांची इच्छा होती. पण हातात पैसा नव्हता, हे खूपच काळजीत होते. अशा उद्विग्न मनस्थितीत असतानाच मी वैभव लक्ष्मी व्रताला अगदी श्रद्धापूर्वक प्रारंभ केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ध्यानी मनी नसताना मुंबईच्या ज्या व्यापाऱ्याकडे यांची मोठी रक्कम निघत होती तो व्यापारी घरी आला, त्यानं तेवढ्या रकमेचा चेक यांच्या हवाली केला. तो चेक हाती पडताच यांना जो काय आनंद झाला त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य. माझी श्रद्धा आणि यांची हिम्मत यामुळे आमचा व्यवसाय पुन्हा स्थिरस्थावर झाला. आमच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न अगदी थाटामाटात झालं आणि माझी वैभव लक्ष्मी व्रतावरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. ठाण्याच्या श्रीमती कुलकर्णी आपल्या पत्रात म्हणतात, माझ्या पतीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, आमचा ट्रक हाच आमचे पोटापाण्याचे साधन. पूर्वी माझे पती स्वतःच ट्रक चालवित असत, पण वयोमानाप्रमाणे त्यांनी ड्रायव्हिंग करायचं सोडून दिलं आणि एक ड्रायव्हर ठेवला. ड्रायव्हर अत्यंत प्रामाणिक होता. एकदा ठाण्याहून माल घेऊन कोल्हापूरला जात असता वाटेत रस्त्यानं जाणाऱ्या दोन माणसांनी हात करून ट्रक थांबवला. ड्रायव्हरनेही त्यांना आत घेतलं. आमच्या ट्रकचा क्लीनर अगदी पोरगेल असा होता. वाटेत एका धाब्यावर जेवणासाठी म्हणून सगळेजण थांबले. त्या माणसांनाही त्यांनी जेवून घेण्यास सांगितलं, पण आपलं जेवण झाल्याचं सांगून त्यांनी ट्रकमध्येच बसून राहणं पसंत केलं. ड्रायव्हर क्लीनर आरामात जेवत असता आपला ट्रक सुसाट वेगानं निघून जात असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. भानावर येताच प्रथम त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तत्परतेनं तक्रार नोंदवून मार्गावर सर्व ठिकाणी वायरलेस मेसेज दिला. आम्हाला फोनवर ड्रायव्हरनं सर्व हकीकत कळवली. ती ऐकताच माझ्या मिस्टरांना धक्काच बसला. नुकतेच कुठे आम्ही त्या ट्रकसाठी घेतलेल्या कर्जातून मुक्त झालो होतो, त्यानंतर हा धक्का. माझ्याही तोंडचं पाणी पळालं. त्या काळातच मी वैभव लक्ष्मी व्रत करत होते, पण आता माझं कशातच लक्ष लागेल. तशातच शुक्रवार आला. मी एवढी श्रद्धेनं भक्तिभावानं हे व्रत करत असता आमच्या वाट्याला हा प्रसंग का? तशा द्विधा मनस्थितीतही मी व्रताची तयारी केली, वैभव लक्ष्मीची पूजा केली आणि म्हणाले, आई तुझ्या पूजेत काही उणीव राहिली असेल तर मला क्षमा कर, पण आमच्या तोंडचा घास काढून घेऊ नकोस. त्याच रात्री आम्ही चिंताक्रांत बसलो असता टेलिफोन खणखणला. आमचा ट्रक सावंतवाडीजवळ सापडला असून तो पळवणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी पकडलंय. ते ऐकताच आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला. यांचा आनंद तर काही विचारूच नका. त्यांनी ताबडतोब बाहेर जाऊन पेढे आणले आणि सर्वांना वाटले. ही सर्व आई वैभव लक्ष्मीची कृपा असं म्हणून मी मनोमन देवीला शरण गेले. यथावकाश सर्व कायदेशीर बाबी पूर्ण होताच आमचा ट्रक सर्व मालासह आमच्या ताब्यात मिळाला. भक्त बंधू भगिनींनो, तुम्ही श्री वैभव लक्ष्मी व्रताची कथा ऐकलीत आणि ते व्रत करणाऱ्या काही भगिनींचे अनुभव सुद्धा ऐकले. आपणही हे व्रत श्रद्धा भक्तीपूर्वक करून श्री वैभव लक्ष्मी मातेची कृपा संपादन करा आणि तुमचे अनुभव कृणाल कॅसेट कंपनीला पत्राद्वारे जरूर कळवा. जय श्री वैभव लक्ष्मी, जय श्री वैभव लक्ष्मी, जय श्री वैभव लक्ष्मी.